आज आज व्यक्ती एखादी फेमस होईल, उद्या तुम्ही फेमस व्हाल, परंतु त्यासाठी कष्ट तरी घ्यावेच लागतील ना. चंदनासारखं झिजावं लागेल, उदबत्तीसारखं जळावं लागेल, अहोरात्र धडपडावं लागेल, तेव्हा कुठं त्या मर्द जीवाला सात्विक कीर्तीचा लाभ मिळेल ना. परंतु जर आळशी होऊन जर म्हंटल असेल माझा हरी देईल खाटल्यावरी, होईल का हो? नाही. कष्ट हे करावेच लागतील. मला वेळ ही अतिशय महत्वाची आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वेळ जो आहे तो एकसारखाच आहे, न्यायप्रिय आहे. वेळ वेळेनं कधी कुणावरती अन्याय केलेला नाहीये, समयानं कुणावरतीही अन्याय केलेला नाहीये. एखादा भिकारी असेल किंवा एखादा गरीब असेल किंवा एखादा श्रीमंत असेल, प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीला वेळ हा 24 तासाचाच आहे. आता कोण कशा पद्धतीनं त्या वेळेचा उपयोग करतं, सदुपयोग करतं, हे त्याच्या त्याच्या बुद्धीवरती अवलंबून आहे. तर विशेष करून स्वामी विवेकानंदांची एक स्टोरी मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की ज्या वेळेला ते एका आपल्या गुरुंच्याकडे गेले आणि गुरुंना म्हटले की गुरुजी, गुरुजी त्यावेळेला रेस्ट घेत होते आणि त्यांनी हलवलं त्यांना आणि पटकन विचारलं, हे गुरुदेव तुम्ही परमेश्वराला बघितलंय का? ते गुरुजी इतके चिडले आणि म्हटले, ही तुझी काय पद्धत आहे काय रे? गुरुदेवांना अगोदर सर्वप्रथम तुम्ही आलेल्याची वार्ता आली पाहिजे, मिळाली पाहिजे, त्यानंतर 7 फेरे तुम्ही घातले पाहिजेत, दंडवत घातला पाहिजे आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील ते विचारले गेले पाहिजेत. तुम्ही ही विधी सोडून अशा पद्धतीने डायरेक्ट उठवलं मला, हे ठीक नाही केलं. तर त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणतात, हे गुरुदेव देवेंद्र महर्षी, महर्षी देवेंद्रनाथ, मला एकच सांगा की एवढं सगळं करेपर्यंत मी जिवंत राहीन का किंवा तुम्ही जिवंत राहाल का? मला या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही की परमेश्वर तुम्ही बघितलंय का? बस त्यानंतर मग मी बाकी तुमच्या काय विधी असतील त्या करेन. सांगण्याचा भाव असा आहे की वेळेनुसार प्रत्येक गोष्ट आपल्याला भावीशी वाटत असते आपल्याला करायचीच आहे ती, परंतु जितकं लवकर करता येईल, कारण वेळ ही अशी गोष्ट आहे की आपल्याला व्यर्थ तर घालवायचीच नाहीये. कारण म्हटलं गेलेलं आहे की वेळ एक प्रकारची सफर आहे, ह्या सफरीमध्ये ह्या त्याच्या कालखंडामध्ये आपल्याला सुद्धा भाग जावंच लागणार आहे, त्याची दिशा निश्चित ठरलेली आहे. एक वेळ आणि जो समुद्राचा ज्वारभाटा आहे तो कधी कुणासाठी थांबत नाही. टाइम अँड टाइड वेट फॉर नन, कुणासाठीही हे थांबत नाही. सातत्यानं त्यांचं काम जे आहे ते करतच राहिलेले आहेत. कुणी व्यक्ती, जी व्यक्ती समयाबरोबर गेली ती जिंकली, जी व्यक्ती समयाच्या पाठीमागं पडली ती हरलेली आहे. तिच्या जीवनामध्ये केवळ अपयश आणि पराजयच राहिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी वेळ आहे, आता समजा बाबा 31 डिसेंबर आहे, 31 डिसेंबर 2007 आहे, त्याच्यानंतर 1 जानेवारी 2008 येणार ना, त्याच्यानंतर 1 जानेवारी 2007 नाही येणार आहे. हा कालखंड आहे, हे ऋतुचक्र आहे, हे सातत्याने चालू राहिलेलंच आहे. डन इज डन, इट कांट अनडन इफ यू गो टू हेवन ऑर लंडन. तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तुम्ही लंडनला जा, कुठे स्वर्गात जा, तुम्हाला वेळ जी आहे त्या वेळेला महत्व द्यावंच लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एक हा जो वेळ आहे, ह्या वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कशा पद्धतीने वेळेला महत्व द्यावं लागेल. कारण काय काय लोकांच्या मध्ये मंकी हॅबिट्स आहेत, खूप मंकी हॅबिट्स म्हणजे ह्यांना मला एवढंच काम दिलं, त्यांना एवढं काम दिलं, ते वेळेवर करत नाहीये, मी वेळेवर करतो, ते वेळेत ऑफिसमध्ये येत नाहीत तरी सुद्धा बॉस त्यांच्यावर खुश आणि मी ह्या माझ्या ड्युटीमध्ये एवढा मी राब राब राबत असतो, वेळेवर येतो, वेळेवर जातो. आज एक दिवस मी लेट आलो म्हणून बॉस एवढे माझ्यावर चिडले. आणि ही व्यक्ती आहे ना XYZ, ती नेहमी लेट येत असते, नेहमी रजिस्टरवरती फक्त एक सही करण्यासाठी येत असते, काम तर काहीच करत नाही, पण ती मात्र बॉसच्या खात्रीतली आहे, मी नाही आहे. हे मंकी हॅबिट्स आहेत, त्याला एवढं काम दिलं त्याला तेवढं काम दिलं, त्याला एवढा पगार मलाही एवढा पगार. एक आपल्या लक्षात ठेवावं लागेल की प्रत्येकाने जर कार्य व्यवस्थित रूपाने जर करायला शिकलं आणि आनंदानं आवडीनं तर त्याचा वेळ बर्बाद होणार नाही. एक शिष्य होता आणि तो गुरुंना म्हणतो की गुरुजी मला खूप काही शिकायचं आहे तुमच्याकडून. गुरुजी म्हणतात की काय काय शिकायचं आहे, तर विशेष करून धनुर्विद्या शिकायची आहे मला. ठीक आहे, तुला मी शिकवतो, परंतु एक काम कर, हे जे इथे सफाई करायची आहे ह्या रूमची तेवढी करून टाक, पुन्हा दिवार आहे किंवा भिंती आहे त्या साफ कर. असं एक दोन दिवस निघून गेले, 15 दिवस निघून गेले तरी सुद्धा धनुर्विद्या शिकवण्याचं नावच गुरुदेव काढत नव्हते. आणि एक दिवस मात्र तो चिडला आणि म्हटला की मी हे काम करण्यासाठी आलेलो नाही आहे, मला जी विद्या शिकायची आहे ती मला शिका. त्यावेळी गुरुदेव म्हटले, अरे जोपर्यंत हे काम तू अतिशय नेक पद्धतीने करणार नाहीस, स्वच्छ आणि सुंदर करणार नाहीस, तुला जे काम दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे तू करणार नाहीस, तोपर्यंत मी जी विद्या शिकवेन ती कशी शिकशील तू. आणि खरोखरच त्यावेळेला शिष्य म्हणतो की गुरुदेव तुम्ही आता मला जे काही काम द्याल ते मी आवडीने प्रामाणिकपणे करेन. गुरुदेवनी पण धनुर्विद्या शिकवली, त्याच्यामध्ये तो ट्रेन झाला. सांगण्याचा भाव असा आहे की वेळ ही आपल्यासाठी थांबणार नाहीये. मी थांबले म्हणून वेळ थांबणार आहे असं नाहीये, वेळेच्या अनुसार मला पळावं लागेल. वेळ जर फास्ट असेल मलाही फास्ट करावं लागेल, तिथं मला आळस अलबेला पण करून चालणार नाही. तर ही जी आपल्याला वेळेला एकमेकांचं काय काय लोक तरी असे असतात की नाही चला टाइमपास करूया. मला वंडर वाटतं टाइमपास हा शब्दच केवढा डेंजर आहे जो लाईफ पास करून टाकणार आहे आपल्याला. टाइमपास इज नथिंग बट लाईफ पास. वेळेलाच आपण जर असं बर्बाद करत असू, काय एक व्यक्ती म्हणते की नाही आम्ही पिक्चर बघतो टाइमपास करण्यासाठी. आज मोठ्या मोठ्या व्यक्तींना बघतो आपण, एक मिनिट वेळ मिळत नाही. सांगितलं ना त्यांना चला ब्रह्मकुमारी विद्यालयाचा 7 दिवसाचा कोर्स करा, स्पष्ट उत्तर असतं वेळ नाही. एक असेच व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांना आम्ही म्हटलं की दादा या तुम्ही, एवढं तुम्हाला टेन्शन आहे तर एक 5-10 मिनिटं तरी वेळ द्या, मेडिटेशन शिका. तर ते म्हटले की काय करू मॅडम, सकाळी 7 वाजता दुकान उघडावं लागतं आणि संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत दुकान असतं, दुकानात बसावं लागतं मला आणि वेळच मिळत नाही. पहा माझी खूप इच्छा आहे ऐकायची तुमचं ज्ञान, पण वेळ मिळत नाही आहे. हे वाक्य उद्गार काढले त्या व्यक्तीनं, बोलली ती व्यक्ती. आणि नंतर 1-2 दिवसानंतर मला ज्यावेळेला भेटली, मी बघितलं तर तब्बल 1 तास आपल्या मित्रांच्या बरोबर ती व्यक्ती गप्पा मारत असलेली होती. आता त्या 1 तासामध्ये आम्ही त्यांना एकच वाक्य सांगितलं की बाबा तुम्ही 1 तास इथे मित्रांच्या बरोबर गप्पा मारण्यामध्ये हसी मजाक मध्ये घालावा लागलेले आहात, पण तो 1/2 तास त्यातला तुम्ही देऊ शकला नाही का, शकत नाही का? एक तरी इंटरेस्ट नाही आहे, मला वेळ नाही म्हणण्या पाठीमाग पहिली गोष्ट आहे, त्या कामात इंटरेस्ट नाही आहे. आणि म्हणून आमच्याकडे एक मन पण आहे, असेल आवड तर मिळेल सवड. आवड असेल तर सवड 100% मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीला आज आम्हाला सवड असती, कुठे शॉपिंगला जायचं असेल, पिक्चर बघायला जायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, लग्न विधी असेल आणि कोणता विधी असेल, आम्हाला आवड आहे, सवड मिळतेच ना, आम्ही करतोच ना ते. मग हे ज्ञान घेण्यासाठी आम्हाला वेळ नाही आहे का? एक तरी इंटरेस्ट नाही आहे, मला वेळ नाही म्हणण्या पाठीमाग पहिली गोष्ट आहे, त्या कामात इंटरेस्ट नाही आहे. आणि म्हणून आमच्याकडे एक मन पण आहे, असेल आवड तर मिळेल सवड. आवड असेल तर सवड 100% मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीला आज आम्हाला सवड असती, कुठे शॉपिंगला जायचं असेल, पिक्चर बघायला जायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, लग्न विधी असेल आणि कोणता विधी असेल, आम्हाला आवड आहे, सवड मिळतेच ना, आम्ही करतोच ना ते. मग हे ज्ञान घेण्यासाठी आम्हाला वेळ नाही आहे का? कारण आम्हाला या वेळेचं महत्वही माहिती नाही आहे. आणि ह्या विद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या ज्ञान रत्नांचं अमूल्य महत्व जे आहे ते सुद्धा आम्हाला माहित नाही आहे. आम्हाला वाटतं की नाही हे म्हणजे संन्यास आहे, संन्यासी वृत्ती यांच्याकडून निर्माण होतीये, नाही जायचं आपण विद्यालयामध्ये, पण तसं नाहीये. लाईफ एन्जॉयमेंट जे आहे ते केवळ टीव्ही पाहणं, पिक्चर्स पाहणं किंवा रात्रभर त्या इंटरनेटवर चिटचॅट करत राहणं, चॅटिंग करणं, म्हणजेच आपण वेळेचा किती दुरुपयोग करतो आहोत हे आज पाहणं अतिशय महत्वाचं आहे. अंतर्मुखी होऊन आपण स्वतःला विचारा की आजपर्यंत एवढं जे जीवन माझं होतं मी चांगल्या कार्यासाठी किती त्याचा विनियोग केलेला आहे, आणि माझा वेळ जो आहे, जो अनमोल आहे, तो मी वाईट गोष्टींमध्ये किती घालवलेला आहे, टाइमपास. आणि म्हणून आज आवश्यकता आहे ती आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याची. वेळ आहे, समय आहे. कधी कधी आम्ही असं आम्हाला वाटतं की आमच्यावरती अन्याय होत आहे, कारण काही गोष्टी काही वेळा अशा येतात आमच्यासाठी की खूप काही दुःख घेऊन येतात. परमात्मा पिता सांगतात की टाइम इज द बेस्ट हिलर. कधी कधी वाटतं की मी हे विसरू शकत नाही आहे, किंवा कधी ह्या गोष्टीवरती मला सोल्युशन मिळणार आहे. आपल्या हातात नसतात काही गोष्टी, सोल्युशन पटकन मिळत नाही, आणि मिळत नाही म्हणून आपण नाराज होतो, मूड ऑफ होतो, हे ठीक नाही. टाइम बेस्ट हिलर आहे. एक वेळ येईल की तुम्हाला तुमचं ते जे दुःख आहे ना, ते पूर्णपणे तुम्ही विसराल, पण त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट आहे, टाइम इज द बेस्ट रुलर. रुलर आहे तो, सगळ्यांच्यावरती राज्य करतोय तो, आणि बिन विरोध त्याचं राज्य आहे. त्याला विरोध करणारा दुसरा कुठला पक्षातला कुठला गट नाही आहे. सर्वे सर्वा असा हा शक्तिशाली बलवान असा हा वेळ आहे, की ज्यांना वेळेला जाणलेला आहे कोणतीही वेळ आहे आणि ह्या वेळेला मला काय केलं पाहिजे. वेळ बघून आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. जर व्यक्तीमध्ये ओळखण्याची शक्तीच नसेल, कोणतीही वेळ आलेली आहे काय करावं लागेल ओळखण्याची शक्ती नसेल, तर त्याच्यामध्ये परखण्याची शक्ती जर नसेल, ज्याला आपण पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणतो, ती जर पॉवर नसेल तर मग निर्णय सुद्धा तिचे ठीक होणार नाहीयेत. आता वेळ आहे, परीक्षा आलेली जवळ, वेळ अभ्यासाची आहे, पण आम्ही जर त्याच्या खेळण्यामध्ये, टीव्ही बघण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये जर घालवत असू, अभ्यास जर करत नसू, तर त्याचा रिझल्ट जो आहे, आउटपुट जो आहे, तो फेल येणार आहे ना. म्हणून कोणती वेळ आलेली आहे आणि त्या वेळेला आम्हाला काय करावं लागेल, हे जर आम्हाला फायनल करायचं असेल, तर त्यासाठी मेडिटेशन अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर वेळ चांगल्या कार्यासाठी वापरणं, ज्याला आपण म्हणतो श्रेष्ठ कर्म, त्यासाठी वापरणं, आणि त्याच्याद्वारे जर मला स्वास्थ्य मिळत असेल, जर मला माझ्या जीवनामध्ये संपत्ती वाढत असेल, तर जरूर वेळेला आम्हाला ह्या फाउंडेशनला खूप महत्व द्यावं लागेल. कारण फाउंडेशन पक्क असेल तर बिल्डिंग सुद्धा पक्की उभी राहते. तर वेळ, समय याचं मूल्यमापन करण्यासाठी पहिली गोष्ट, एक 24 तासात मध्ये आपण एक दिवस नेहमी मोजतो. म्हटलं गेलेलं आहे की एक वर्षाची जर किंमत विचारायची असेल तर कुणाला विचारा? एका वर्षाची किंमत फेल झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. एक वर्ष वाया गेलं. एक महिन्याची जर किंमत विचारायची असेल तर ती गर्भवती स्त्रीला विचारा, जी प्रेग्नंट स्त्री आहे. 9 महिन्याचा कालावधी पूर्ण व्हायला हवा आहे, परंतु जर 8व्या महिन्यातच जर डिलिव्हरी झाली असेल, 7व्या महिन्यात, ज्याला प्री मॅच्युअर बेबी म्हणतो आपण, तर त्या बाळाचे किती हाल होतं, किंवा त्या मातेचं पण किती हाल होतं. जर एक दिवसाचं महत्व विचारायचं झालं तर त्या व्यक्तीला विचारा की ज्याच्याकडे एक दिवस लेट त्याच्या इंटरव्ह्यूच्या कॉलसाठी लेटर आलेला आहे, भले ते लेटरचं डेट जी आहे ती कालची आहे, पण ते मला आज मिळालं लेटर, तर त्या व्यक्तीला खूप वाईट वाटेल. अरे, एक दिवस अगोदर मिळालं असतं तर मी वेळेत पोहोचलो असतो, माझा इंटरव्ह्यू झाला असता, मला नोकरी चांगली लागली असती. एका तासाचं महत्व जर विचारायचं असेल, एक तास, तर ते विशेष करून डॉक्टरना विचारावं, कारण डॉक्टर्सना हे डिसिजन घ्यावं लागेल की कुठल्या वेळेला काय करायचंय. पेशंट जर एखादा अतिशय सिरियस असेल, जरूर त्याला डेफिनेटली त्याच्यावरती फटाफट ऍक्शन घेणं गरजेचं आहे, परंतु एक सेकंड जर त्याचं महत्व जर विचारायचं असेल ना, तर ते त्या ड्रायव्हरला विचारा, जो ड्रायव्हर एकदम अशा धोक्याच्या ठिकाणी पोहोचलेला आहे, किंवा ड्रायव्हिंग करत असताना पुढे जो काही मोड आलेला आहे, जो टर्न आलेला आहे, टर्निंग पॉइंट आलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची जी जजमेंट पॉवर काम करणारी आहे. जर एका सेकंदामध्ये जर समजा कुठे दरी असेल आणि त्याला जर ब्रेक पॉवरफुल नाही लावला तर काय होईल. तर एक सेकंड जर मोस्ट व्हॅल्युएबल असेल, भले मग 60 सेकंदाचा 1 मिनिट आहे, 60 मिनिटाचा 1 तास आहे, 24 तासाचा 1 दिवस आपण म्हटलेला आहे. तर या 24 तासामध्ये या विद्यालयाचे परमपिता परमात्मा सांगतात की बच्चे आपको 24 घंटा मिलता है ना, तो 8 घंटा आप आपके जो भी कार्य है, जो व्यवहार है, जो सर्विस है उसमें लगाओ. जी आपण सर्विस करणार आहे कारण कर्म करायचं आहे आणि आपल्याला विशेष करून पैसा तर मिळवावाच लागेल. कारण पैसा म्हणजे काही वाईट गोष्ट आहे असं नाहीये. कष्टाने आपण पैसा मिळवतो कारण आपला जो उदरनिर्वाह आहे तो तर चाललाच पाहिजे. 8 तास आपण ती सर्विस अतिशय प्रेमानं करूया. कारण कसं होतं, सोमवार आला म्हटलं की आपण अगदी उमेदीनं ऑफिसमध्ये जातो, काम करतो, शाळेमध्ये जातो, ऍज अ टीचर म्हणून काम करतो त्यावेळेला. परंतु शनिवार आला की आपल्याला निवांत वाटत असतं की आता आणखीन एक रविवार येणार, हा त्याच्यामध्ये आपण रिलॅक्स होणार. परंतु पुन्हा सोमवार आला की पुन्हा टेन्शन येतं आपल्याला आणखीन की आता आणि पुन्हा हे डेली रुटीन चालू राहणार. परंतु जर प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवसाला मला काहीतरी शिकायचंय, आजही काहीतरी शिकायला मिळेल, आजही काहीतरी शिकायला मिळेल, हे जर माझ्या जीवनामध्ये नाविन्यता असेल. कारण डेली रुटीन मध्ये तेच रुटीन असेल ना तर कंटाळा येतो माणसाला आणि मग मूड ऑफ होतो. मग कुठेतरी पिकनिकला जाऊया आपण, इकडे तिकडे जाऊया वाटतं. परंतु प्रत्येक दिवस हे माझ्यासाठी पिकनिक डे आहे. मला माझ्या कार्यामध्ये आनंद लुटायचा आहे. जे कार्य मी हाती घेतलेलं आहे ते कार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्साहानं पार पाडायचं आहे. ही जर माझी भूमिका असेल तर मला कुठलाही दिवस बोरिंगचा दिवस वाटणार नाही, कंटाळवाणा वाटणार नाही. आणि त्याच्यासाठी मन जे आहे ते शक्तिशाली, पॉवरफुल आपलं राहणं गरजेचं आहे. कारण तुमचं मन जर उमंग उत्साहाने असेल, संपन्न किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यता शोधणारं जर मन असेल ना, तर इंटरनली तुम्ही खुश राहता आणि एक्सटर्नली तर डेफिनेटली एखादी व्यक्ती जर तुम्हाला पाहिली की बाबा या व्यक्तीने मी कधीही बघितलं, 24 आवर्स कधीही बघितलं, हे नेहमी खुश असते. कारण खुशी हा आपला खजाना आहे. आपण जर नाराज झालो, दुःखी झालो तर आणखीन आपला वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये जाणार आहे आणि म्हणून ह्या वेळेसाठी महत्व देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जो 8 तास पुन्हा आपला वेळ मिळतो तो विशेष करून झोप, रेस्ट ह्याच्यामध्ये जातो. कारण जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे, वस्त्र आवश्यक आहे, निवारा आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर अत्यावश्यक आहे ती झोप. कारण आपण म्हणतो की एक वेळ जेवण नसलं चालेल पण झोप पाहिजे आणि ती पण आवश्यक. अतिनिद्रा पण ठीक नाही आहे, अनिद्रा पण ठीक नाही आहे. तर निद्रा आवश्यक मात्रेमध्ये आपल्याला घेतली गेली पाहिजे. जे हार्ड वर्कर आहे त्यांची झोप ही 8 तासाची असलीच पाहिजे. कारण कष्ट करून त्यांचं शरीर हे थकलेलं असतं आणि म्हणून त्या शरीराला झोप देणं गरजेचं असतं. यदा तू मनसी क्लांते कर्मात मानम क्लमान्वितम तथा तू विषयोपे निवर्तनते तथा तू झोपसी मानवाहा. विषय अर्थात जे कर्म करण्याचे जे काही कर्मेंद्रिय आहे त्याच्यापासून ज्या वेळेला मन आपलं निवृत्त होतं आणि म्हणतं नाही मी खूप थकलेलं आहे आता मला रेस्टची गरज आहे, त्यावेळेला आपण निद्रावस्थेमध्ये जातो, गाढ झोपेमध्ये जातो. आता झोपेचे सुद्धा खूप प्रकार आहेत, पहा ते आपण एक दिवस स्लीप मॅनेजमेंट या टॉपिक मध्ये पाहूया. दुसरी गोष्ट आहे की 8 तास आपली झोप झाली की राहिलेले 8 तास ते काय करायचे. 8 तास सर्व्हिस केली, 8 तास रेस्ट घेतली, राहिलेले 8 तास म्हणजे 8 तासामध्ये 1 तास तरी कमीत कमी आपण ह्या ऐश्वरीय कार्यासाठी काढू शकत नाही का? काढू शकतो. आणि विशेष करून दिवसभरामध्ये आपण खूप बिझी आहे, खूप बिझी आहे असं जे काही टायटल लावून घेतले स्वतःला की या धावपळीच्या युगामध्ये खूप पाळावं लागतं, पहा खूप हे करावं लागतं, ते करावं लागतं. ओके, कर्म तर करावंच लागणार आहे, कर्मयोगी आहोत आपण, कर्म हे करावंच लागणार आहे. 8-8 तास बसून असं आपल्याला मेडिटेशन करता येईल असंही नाहीये. परंतु मेडिटेशन करण्यासाठी ऑल अटेन्शन विदाउट टेन्शन हे महत्वाचे आहे. अटेन्शन ठेवून प्रत्येक कर्म करायचंय. तर माझा वेळ, माझं जे टाइम आहे ते चांगल्या पद्धतीने मला कसं सफल करता येईल, आणि म्हणून या विद्यालयामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला शेड्यूल दिलेला आहे. आपल्यालाही आपल्या कामाच्या अनुसार जर या शेड्यूल प्रमाणे जर काही थोडाफार फरक करता येईल तर करून पहा. आणि जे शेड्यूल आज आम्ही सर्व ब्रह्मा कुमार कुमारींचं ठरलेलं आहे त्या शेड्यूल प्रमाणे जर आपणही आपलं शेड्यूल ठेवलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्याला काहीतरी त्याच्यातून आउटपुट मिळेल, फायदा मिळेल.